आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारताच्या शांतता संवादाला जगाचा नेहमीच प्रतिसाद मिळतो, पंतप्रधानांचं प्रतिपादन। न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्थोफर लक्सन भारत दौऱ्यावर, रायसीना डायलॉगच्या 10व्या आवृत्तीचं करणार उद्घाटन। बोडोलँडच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही। सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर उद्या पृथ्वीवर परतणार, नासाची माहिती। आणि देशाच्या काही भागात पारा चढता राहणार, ओडिशात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा। आता सविस्तर बातम्या। भारताच्या शांतता संवादाला जगाचा नेहमीच प्रतिसाद मिळतो, जगभरात भारताचं म्हणणं ऐकून घेतलं जातं, कारण भारत ही बुद्धांची आणि गांधीजींची भूमी आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एका पॉडकास्टमध्ये केलं। 140 कोटी भारतीय आपलं सामर्थ्य असल्याचं ते म्हणाले। कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधक आणि पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांच्याशी पंतप्रधानांनी साधलेल्या संवादाचं प्रक्षेपण काल संध्याकाळी फ्रीडमन यांच्या पॉडकास्टमध्ये करण्यात आलं। यामध्ये बोलताना पंतप्रधानांनी आपलं बालपण, मुख्यमंत्रीपद तसंच पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीपासून जागतिक पटलावरच्या विविध मुद्द्यांच्या विषयांवर भाष्य केलं। ते म्हणाले,
मैं उस देश का प्रतिनिधित्व कर रहा हूं जो महात्मा गांधी की भूमि है, और ये ऐसा महापुरुष है कि जिनके उपदेश, जिनका वाणी, वर्तन, व्यवहार पूरी तरह शांति को समर्पित है, और इसलिए सांस्कृतिक रूप से, ऐतिहासिक रूप से हमारा बैकग्राउंड इतना मजबूत है कि जब भी हम शांति के लिए बात करते हैं तो विश्व हमें सुनता है, और हम संघर्ष के पक्ष के है ही नहीं, हम समन्वय के पक्ष के हैं। न हम प्रकृति से संघर्ष चाहते हैं, न हम राष्ट्रों के बीच में संघर्ष चाहते हैं, हम समन्वय चाहने वाले लोग हैं, और उसमें अगर कोई भूमिका हम अदा कर सकते हैं तो हमने निरंतर अदा करने का प्रयत्न किया।
भारत तटस्थ राहत नाही तर आम्ही शांततेसाठी वचनबद्ध असल्याचं पंतप्रधानांनी ठामपणे नमूद केलं। राष्ट्रांमधल्या संघर्षाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की मतभेदांवर नव्हे तर संवादावर लक्ष केंद्रित केलं तरच स्थिर आणि सहकार्यात्मक संबंध निर्माण होऊ शकतात। न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्थोफर लक्सन भारताच्या दौऱ्यावर असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ते रायसीना डायलॉगच्या 10व्या आवृत्तीचं नवी दिल्लीत उद्घाटन करतील। कालचक्र, नागरिक, शांतता आणि वसुंधरा अशी या 3 दिवसांच्या रायसीना डायलॉगची मध्यवर्ती संकल्पना आहे। या कार्यक्रमादरम्यान जगभरातील तज्ञ आणि विचारवंत 6 विविध विषयांवर संवाद साधतील। रायसीना डायलॉगमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक परदेशी मान्यवर दिल्लीत दाखल झाले आहेत। यामध्ये क्युबा आणि लेक्झेम्बर्गचे उपपंतप्रधान, घाना, स्लोवेनिया आणि पेरूचे परराष्ट्र मंत्री आणि मालदीवचे माजी अध्यक्ष मोहम्मद नशीद यांचा समावेश आहे। दरम्यान न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्थोफर लक्सन यांचं 5 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी काल नवी दिल्लीत आगमन झालं। न्यूझीलंड सरकारचे मंत्री, वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिक, माध्यमांचे प्रतिनिधी तसंच भारतीय प्रतिनिधी मंडळाचे सदस्य त्यांच्या समवेत दौऱ्यावर आले आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली। दोनही देशांदरम्यान द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी लक्सन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत, तसंच राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही ते भेट घेतील। भारत आणि न्यूझीलंडनं व्यापक आणि परस्पर हितासाठी मुक्त व्यापार करार करता वाटाघाटी सुरू करण्याची घोषणा काल केली। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि न्यूझीलंडचे व्यापार आणि गुंतवणूक मंत्री टॉड मॅकक्ले यांच्यात नवी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली। भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार सातत्यानं वाढत आहे। एप्रिल 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीत तो 1 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त झाला आहे, अशी माहिती गोयल यांनी यावेळी दिली। आसाममधील बोडोलँडचा विकास करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल केला। हा विकास शांततामय मार्गानं केला जाईल, असं ते म्हणाले। कोक्राझार जिल्ह्यातील डोटमा इथं आयोजित ऑल बोडो स्टुडंट्स युनियनच्या 57व्या वार्षिक परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित करताना ते बोलत होते। आतापर्यंत बोडो करारातील 82% कलम अंमलात आणले आहेत, उर्वरित कलम पुढील 2 वर्षात पूर्ण केले जातील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली। त्यानंतर ईशान्य भारतातील सर्व मुख्यमंत्री आणि मणिपूरच्या राज्यपाल यांच्याबरोबर 3ही फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत शहा यांनी आढावा घेतला। अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज पंतप्रधान इंटर्नशिप अर्थात अंतर्वासिता योजनेसाठी अर्थात पीएमआयएससाठी एका ऍपचं उद्घाटन करणार आहेत. यामुळे इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी नोंदणी सुलभ करून विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. येत्या 31 मार्चपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात 9 महिन्यांहून अधिक काळ अडकलेले सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे 2 अंतराळवीर उद्या रात्री पृथ्वीवर परततील अशी माहिती नासानं एका निवेदनाद्वारे दिली आहे. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना आणखी एक अमेरिकन अंतराळवीर आणि एका रशियन अंतराळवीरासह स्पेसएक्स क्रू ड्रॅगन यानाद्वारे भूतलावर आणण्यात येईल. अमेरिकन अवकाश संस्था नासाचे अंतराळवीर निक हेग आणि रोसक्रॉसमॉस अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव देखील ड्रॅगन कॅप्सूलवर परततील. 8 दिवसांच्या अभियानासाठी गेलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर गेल्या 9 महिन्यांपासून अंतराळात अडकून पडले आहेत. पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात काल झालेल्या हल्ल्यात 90 पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचा दावा बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं केला आहे. नोशकी भागात महामार्ग क्रमांक 40 वरून फ्रंटियर कॉन्स्टेबलरी गटाचे सुरक्षा कर्मचारी एका बसनं प्रवास करत असताना हा हल्ला झाला. बलुचिस्तान मुक्ती सेनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या संचालक तुलसी गबार्ड यांची काल नवी दिल्लीत भेट घेतली. भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाल्याचं वृत्त आहे. तुलसी गबार्ड विविध देशांच्या दौऱ्यादरम्यान भारत भेटीवर आल्या आहेत. उत्तर मेसेडोनियामध्ये कोकानी शहरातील एका नाईट क्लबमध्ये काल लागलेल्या आगीत किमान 59 जणांचा मृत्यू झाला आणि 155 अधिक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. युरोपियन देशातील लोकप्रिय हिप हॉप बँड डीएनकेच्या संगीत कार्यक्रमात सुमारे 1500 नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान वापरात आलेल्या फटाक्यांमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं तिथले गृहमंत्री पेन्स टोस्कोवस्की यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. यमेनमधील हुथी बंडखोरांकडून प्रत्युत्तरादाखल होणाऱ्या संभाव्य हल्ल्यांची शक्यता लक्षात घेऊन इस्रायल हवाई दलानं अतिदक्षतेचा इशारा जारी केला आहे. त्यातच या भागात अमेरिकेनं केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे या प्रदेशातील तणाव अधिकच वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी यमेनमधील हुथी बंडखोरांच्या ठिकाणांवर केलेल्या हवाई हल्ल्यांना निर्णायक आणि जोरदार असं म्हटल्यानंतर परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली आहे. कोलकातामधील आरजीकार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका कनिष्ठ महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली आहे. सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची आजपासून पुन्हा सुनावणी सुरू होणार आहे. तेलंगणातील 33 पैकी 22 जिल्ह्यात 40 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली असून संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट आहे. झारखंड पश्चिम बंगाल तेलंगणा आणि विदर्भ भागात पारा चढता राहणार आहे. ओडिशामध्ये आज तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे. झारसुगुडा संबलपुरा आणि कालाहंडी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट असेल. भारताच्या शांतता संवादाला जगाचा नेहमीच प्रतिसाद मिळतो, पंतप्रधानांचं प्रतिपादन. न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन भारत दौऱ्यावर, रायसिना डायलॉगच्या 10व्या आवृत्तीचं करणार उद्घाटन. बोडोलँडच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर उद्या पृथ्वीवर परतणार, नासाची माहिती. आणि देशाच्या काही भागात पारा चढता राहणार, ओडिशात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.